आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय नौदलाची इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग ही वार्षिक सर्वोच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद आजपासून नवी दिल्लीत आयोजित. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ. मध्य पूर्वेतील देशांच्या दरम्यान युद्धाचा तणाव वाढल्यामुळे जागतिक विमान वाहतुकीला मोठा फटका. महिलांच्या आयसीसी T20 विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात. आणि खो खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात. आता सविस्तर बातम्या. भारतीय नौदलाची इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग ही वार्षिक सर्वोच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद आजपासून नवी दिल्ली इथं सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेची मध्यवर्ती संकल्पना भारत प्रशांत क्षेत्रातील भूराजनीती आणि सुरक्षा ही आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या या परिषदेला संबोधित करणार आहेत. ही परिषद भारत प्रशांत क्षेत्रापलीकडे सर्वांगीण सागरी सुरक्षा समस्यांचं निराकरण करून धोरणात्मक पातळीवर भारतीय नौदलाच्या आंतरराष्ट्रीय सहभागाचं मुख्य प्रतीक आहे. या परिषदेत पारंपरिक आणि नवी सागरी साधनं आताच्या भूराजकीय नीतीवर कसा प्रभाव पाडत आहेत आणि भविष्यातील त्याची भूमिका यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात काल विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी प्रत्येकानं कार्यरत राहिलं पाहिजे. स्वच्छतेच्या उपक्रमांना चालना मिळावी यासाठी स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत असून यामुळे स्वच्छता मित्रांना आत्मसन्मान मिळाला आहे असं मोदी यांनी सांगितलं. कचऱ्याचं संकलन पुनर्प्रक्रिया करणारे 5,000 स्टार्टअप गेल्या 10 वर्षात उभे राहिले असून आगामी 10 वर्षात या क्षेत्रात 65 लाख नोकऱ्या उत्पन्न होतील अशी माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई लिलावाची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. हा लिलाव 7 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आला होता. मात्र जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी होता यावं या उद्देशानं याची मुदत वाढवण्यात आली आहे. या लिलावात जवळपास 600 भेटवस्तू असून यातून जमा होणारा निधी नमामी गंगे उपक्रमासाठी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या उदयपूर इथल्या मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या 32व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. उद्या त्या माउंट अबू इथं प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे आयोजित जागतिक शिखर परिषदेला तसंच राजस्थान सरकारनं आयोजित केलेल्या आदि गौरव सन्मान सोहळ्यालाही उपस्थित राहणार आहेत. देवी दुर्गेच्या पूजेला समर्पित 9 दिवसांचा नवरात्र उत्सव आजपासून सुरू होत आहे. देवी दुर्गेची विविध रुपांमध्ये या दरम्यान पूजा केली जाते. पहिल्या दिवशी तिला शैलपुत्री या स्वरूपात पूजलं जातं. गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. बनासकांठामधील अंबाजी मंदिर आणि पावागडमधील महाकाली मंदिरासह राज्यातील शक्तीपीठांना भक्तगण भेट देत आहेत. गर्भ हा पारंपरिक दिवा प्रज्वलित करून या उत्साहाची सुरुवात केल्यानंतर 9 दिवस उपवास, घटस्थापना आणि हवन यासारख्या धार्मिक परंपरांचं पालन केलं जातं. नवरात्रीच्या अनुषंगानं रासगरबाचे कार्यक्रमही अतिशय उत्साहानं आयोजित केले जात आहेत. यंदा रासगरब्यावरील वेळेचं बंधन राज्य सरकारनं उठवलं आहे. मात्र विशेषतः रुग्णालयांच्या निकट डीजेचा आवाज कमी ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मध्य पूर्वेतील देशांच्या दरम्यान युद्धाचा तणाव वाढल्यामुळे जागतिक विमान वाहतुकीला मोठा फटका बसत आहे. फ्लाईट रडार 24 या कंपनीनं दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील विमान कंपन्या विमानांचे मार्ग बदलत आहेत किंवा उड्डाणं रद्द करत आहेत. तर लेबनान, इस्रायल, कुवेतमधील विमानतळांवर उड्डाणांना प्रचंड वेळ लागत आहे. या परिस्थितीवर उपाय म्हणून युरोपीय संघ विमान वाहतूक सुरक्षितता संस्थेनं युरोपातील सर्व विमान कंपन्यांना इराणवरील विमान वाहतूक क्षेत्र टाळण्याचा सल्ला दिला आहे. इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर दिलेला हा सल्ला या महिनाअखेरपर्यंत लागू राहणार असून इराणच्या विमान वाहतूक क्षेत्रात कोणत्याही उंचीवरून विमानं जाणार नाहीत. याचा परिणाम म्हणून दुबई विमानतळावरून अंदाजे 85% प्रस्थानांना विलंब होत असून मध्य पूर्व टाळून उड्डाणांचे मार्ग बदलण्यासाठी विमान कंपन्यांना खूप विचार करावा लागत आहे. अमेरिकेतील विविध राज्यांना हेलेन चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या 183 गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. उत्तर कॅरोलिना राज्यात 90 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागातील वीज पुरवठा आता सुरळीत झाला असला तरी फ्लोरिडा ते व्हर्जिनिया पर्यंतच्या भागातील 13 लाख लोक अद्याप अंधारात आहेत. दरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आज उत्तर कॅरोलिनाला भेट देणार आहेत तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस आज जॉर्जियाला भेट देणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जॉर्जियाला भेट दिली. राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात 80 लाख टन वर्गीकृत केलेल्या कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं काल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं सांगितलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यामुळे स्वच्छता अभियानाला हातभार लागत असून रस्ते बांधताना कचऱ्याचा वापर करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. नागपूर महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पुरवलं जात असून पेंच कोराडी खापरखेडा प्रकल्पातील आरक्षित पाणी आता शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. स्पिनर्स म्हणजे सूत कताई करणाऱ्यांच्या वेतनात 25% आणि माग विणकरांच्या वेतनात 7% वाढ कालपासून करण्यात आली असल्याचं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं जाहीर केलं आहे. यासंबंधीची घोषणा 17 सप्टेंबरला करण्यात आली होती. खादी उत्पादनांवर 20% आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर 10% सवलत देण्यात आली असल्याचंही खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी सांगितलं. ही सवलत 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. खादी क्षेत्रातील व्यवसाय गेल्या आर्थिक वर्षामध्ये 1,55,00,000 रुपयांवर गेल्याचं देखील मनोज कुमार यांनी नमूद केलं. हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. इथं 90 जागांसाठी शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर मतमोजणी जम्मू काश्मीरसह 8 ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मुद्रित माध्यमं इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मतदानोत्तर कल प्रसिद्ध करण्यास बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो असा इशाराही आयोगानं दिला आहे. महिलांच्या आयसीसी T20 विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. बांगलादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंड यांच्यातील उद्घाटनाचा सामना होईल. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. येत्या 20 तारखेपर्यंत चालणाऱ्या स्पर्धेत 10 संघ उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी या स्पर्धेत मागील 3 वेळा विजेतेपद मिळवलं असून भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. मुख्य स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना पराभूत केलं. खो खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात होणार आहे. भारतीय खो खो महासंघ आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघानं काल याबाबतची माहिती दिली. या स्पर्धेत 6 खंडातले 24 देशातले 16 पुरुष संघ आणि तितकेच महिला संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा आठवडाभर चालेल. या स्पर्धेमुळे या खेळाला असलेल्या समृद्ध वारशाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. आधी मातीत खेळला जाणारा खेळ आता मॅटवर खेळला जातो. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय नौदलाची इंडो पॅसिफिक रिजनल डायलॉग ही वार्षिक सर्वोच्च स्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद आजपासून नवी दिल्ली इथं आयोजित. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ. मध्य पूर्वेतील देशांच्या दरम्यान युद्धाचा तणाव वाढल्यामुळे जागतिक विमान वाहतुकीला मोठा फटका. महिलांच्या आयसीसी T20 विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात आणि खो खो या देशी खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी भारतात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.